ಹೃದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ. ಪ್ರಪಂಚರುಚಿರೀಶ್ವರಾರ್ಪಿತಮತಿರ್ಮತಾ ಯೇನ ಸಾ ಅಹಂ ಕೃತಿ ಪರಾಮುಖೋ ಭವತಿ ಏಕನಾಥೋಪರಾ ಸುಬೋಧರಸ ಜಾಹ್ನವೀ ನಯತಿ ಯಸ್ಯ ಸತ್ಸಂಗಮಂ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ. ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ. ನ ಸಂಸ್ಮೃತಿ ಪರಾ ಕದಾವಸತಿ ವಾಸನಾ ಚೇತಸಿ ಶರೀರಕೃತಚೇಷ್ಟಿತಂ ನಿಯತಿ ನಿರ್ಮಿತಂ ಮನ್ಯತೆ ಕರೋತಿ ನವ ಭಾವಿಕಾನ್ ಅಮೃತಬಿಂದುವೃಷ್ಟಿಂಚ ಯಃ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ. ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ. ಆತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ. ಬೋಲಾ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ.
कृपया सर्वांनी होता होईल तेवढं पुढे सरकून घ्यावं. शारीरिक मानसिक बौद्धिक पातळीवर येते काय? एकदम कुशीत घेऊन शारीरिक मानसिक बौद्धिक पातळीवर शरणागती वेगळी वेगळी असू शकते काय? संपूर्ण शरणागती कशान साधू शकेल? शरणागती हा आपला एक पाच संकल्पांपैकी मध्यवर्ती संकल्प आहे आणि तो संकल्प आपल्या सर्वांना देण्याच्या मागचं स्वामीजींचं मुख्य कारण असं असावं की शरणागती ही निश्चित काय आंतरिक स्थिती आहे याची आपण ओळख करून घ्यावी. शरणागतीचा अंशतः तरी प्रत्यय आपल्याला यावा यासाठी शरणागती हा संकल्प आपल्या इथे स्वामीजींनी निश्चित केला. आपण सर्वजण साधना करतो, आपण सर्वजण सत्संगतीला जातो, आपण सर्वजण गीता ज्ञानेश्वरी दासबोध इत्यादी जे अक्षर वाङ्मय आहे त्याचं परिशीलन करतो, श्रवण करतो, त्या सर्वाचा आपल्या अंतःकरणावर एक संस्कार उमटत असतो. आपण आपल्या कळत न कळत या सर्वांनी प्रभावित होत असतो, सुसंस्कारित होत असतो. पण नुसतं सुसंस्कारित होणं असंच याचा उद्देश आहे का? याचा निश्चित उद्देश काय आहे? आपण हे सर्व का करतो? आज रविवार आहे आणि रविवारचे आपले सगळे आवडीचे विषय सोडून आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो, तर हे सगळं आपण का करतो? हे सगळं करण्यामागचा आपल्या सर्वांचा अंतस्थ हेतू असा आहे की आपल्याला एका समाधानाची जिज्ञासा आहे. आपल्या मनात उठणारे वेगवेगळे विषय आहेत, आपल्या मनात उठणाऱ्या वेगळ्या वेगळ्या वासना आणि कामना आहेत, या सर्वांच्या पलीकडे जाऊन हे सर्व ज्या ठिकाणी शून्य होतं आणि केवळ आपल्या अस्तित्वाचा कुठल्याही बाह्य विषयावर अवलंबून नसलेला अशा आनंदाचा प्रत्यय आपल्याला येतो, तो प्रत्यय आपल्याला मिळावा असा खरं म्हणजे आपला अंतस्थ हेतू आहे. आणि या हेतूनी प्रेरित होऊन आपण परमार्थ करतो. आपल्या परमार्थाचा उद्देश सात्विक मनोरंजन असा निश्चितच नाहीये, त्याच्याही बरंच पलीकडे जायचं, त्याच्याही बरंच पुढे जायचं असा आपला उद्देश आहे आणि त्यासाठी आपला हा सगळा खटाटोप चाललेला आहे. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की शारीरिक मानसिक बौद्धिक पातळीवर शरणागती वेगळी वेगळी असू शकते का? शरणागती ही तुकड्या तुकड्यांमध्ये प्राप्त होणारी अशी स्थिती नाही, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. शरणागती ही मुळातच एक अंतरस्थिती आहे आणि त्याचा बाह्य कृतीशी खूप कमी संबंध आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरेचदा शरणागती म्हटलं की कोणालाही सांगितलं की शरणागतीचं चित्र काढ बरं, तर तो बहुतेक धार्मिक वगैरे पुस्तकांमध्ये असतं तसं एक सद्गुरू असे दाढीवाले उभे आहेत आणि त्यांच्यापुढे साक्षात साष्टांग लोटांगण घातलेला एक साधक आहे आणि हे शरणागतीचं चित्र झालं. हे शरणागतीचं चित्र कितपत खरं आहे? हे शरणागतीचं चित्र फक्त किंचित खरं आहे. शरणागतीचा अगदी सुरुवातीचा भाग ह्या चित्रातनं व्यक्त झाला आणि बाकीचा सगळा भाग जो शरणागतीचा असतो तो चित्रामध्ये व्यक्त न होणारा असतो. चित्रामध्ये व्यक्त न होणारं काय असतं? आपले मनोव्यापार असतात. चित्रामध्ये व्यक्त न होणारं काय असतं? तर आपले बुद्धीचे तर्क आणि संकल्प ते असतात. आणि शरणागती ही एक अशी स्थिती आहे की जी स्थिती आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाला व्यापते. ते एक प्रकारे एक हळूहळू विकसित होणारी अशी स्थिती आहे. एकदम माणसाची शरणागती होऊ शकेल की नाही सांगता येत नाही, परंतु ती शारीरिक मानसिक आणि बौद्धिक या तिन्ही पातळ्यांवर हळूहळू एकत्रितपणे विकसित होते आणि त्या शरणागतीचा अगदी आपल्या सगळ्यांना जिव्हाळ्याचा वाटेल असा अर्थ आपल्याला जर का करायचं ठरवलं तर त्या शरणागतीचा अर्थ असा की आपलं मन आणि बुद्धी ह्या सहित आपण आपल्या सद्गुरूंचा किंवा आपण ज्या देवावर विश्वास ठेवला असेल, ज्या देवतेवर विश्वास ठेवला असेल, त्याचा स्वीकार करणं. शरणागती ही मुख्यतः जीवित सद्गुरू असतात त्यांच्या ठाई साधकासाठी करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्या शरणागतीमध्ये सगळ्यात पहिला मार्ग काय असेल, सगळ्यात पहिली पायरी काय असेल, तर तो म्हणजे त्यांचा स्वीकार. आपण स्वीकार असं ठरवलं, आपण स्वीकार करू यांचा, सद्गुरूंचा. स्वामी माधवनाथांचा मी सद्गुरू म्हणून स्वीकार केला का, तर हा खरंच फार गहन प्रश्न आहे असं मला वाटतं. आपण आपल्या सद्गुरूंचा खरंच सर्वार्थानी सर्वांगानी असा स्वीकार केलेला आहे का? आपल्या सद्गुरूंच्या पुढे आपण आपलं संपूर्ण व्यक्तित्व समर्पित केलेलं आहे का? हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारणं हा शरणागतीच्या अभ्यासातला एक महत्वाचा टप्पा ठरतो. कारण आपली शरणागती जी असते ती शरणागती, स्वामीजी सांगायचे, आपलं सगळे कपडे सांभाळून केलेली शरणागती असते. आपण आळंदीला जाऊन साष्टांग नमस्कार केला माऊलींसमोर तरी आपण पहिल्यांदा असं बघतो की इथे कुठेतरी सगळी जी माती लागली ती आपल्या शर्टाला नको लागायला. आपण आपले अंगठे आणि कपाळ टेकवून उठतो, बाकीचं मधलं आपलं अंग तसंच न टेकता परत आपण उभं करतो कारण आपले कपडे मळवायचे नसतात आपल्या. आणि बरेचदा शरणागती म्हणजे आपल्या स्वतःची जी एक कम्फर्ट लेवल असते, स्वतःची जे कम्फर्ट झोन असतो त्याच्यातनं बाहेर न पडण्याचा आपला प्रयत्न असतो. शरणागतीला आपणच स्वतःच खूप मोठा विरोध निर्माण केलेला असतो आणि तो आपल्या नकळत असतो. आपली इच्छा नसते, आपण शरणागत होऊ नये अशी आपली मुळीच इच्छा नसते, आपल्याला शरणागत व्हायचंच असतं. परंतु ते शरणागत होतानाचा जो मार्ग आहे तो थोडासा क्लिष्ट आहे, तो थोडासा कठोर आहे. त्याच्यामध्ये खरोखरच आपल्याला त्यांचा स्वीकार करायला लागतो आणि स्वीकार करताना आपले स्वतःचे जे मनोव्यापार आहेत, आपल्या स्वतःचे जे बुद्धीचे तर्क आणि संकल्प आहेत, त्या सगळ्यांना त्या निकषावर आपल्याला तपासायला लागतं. स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला आणि त्यानंतर आपल्या मंडळाचं काम जेव्हा सुरू झालं, मकरंदनाथांकडे ते कार्य आलं, तर जेव्हा जेव्हा कार्यातल्या वेगळ्या वेगळ्या पैलूंचा किंवा वेगळ्या वेगळ्या कंगोऱ्यांचा विचार केला जायचा, तर त्यावेळेला आम्ही सगळे बोलत असताना मकरंदनाथ मला असं म्हणायचे की ह्या प्रसंगात स्वामीजींनी काय केलं असतं, आणि स्वामीजींनी जे केलं असतं ते आपण ओळखायचं आणि आपण तसं करायचं, याला शरणागती असं म्हणतात. शरणागतीमध्ये परम स्वीकार असतो आणि परम स्वीकार प्राप्त झाल्यानंतर परम स्वतंत्रता सुद्धा असते. शरणागतीचा अर्थ कधी कधी एक बौद्धिक मानसिक गुलामगिरी असं सुद्धा लावला जातो, पण तो अजिबात चुकीचा अर्थ आहे, तसा त्या अर्थाशी संबंध नाही. एखादा शिष्य शरणागत होतो म्हणजे तो आपल्या सद्गुरूंचा स्वीकार सर्वार्थाने करतो, त्याची आतली जी त्याची एक विचारांची जी क्षमता असते, त्या विचारांच्या क्षमतेच्या ठिकाणी सद्गुरूंनी सांगितलेला जो बोध असतो तो तिथे जाऊन प्रतिष्ठित झालेला असतो. त्याची वृत्ती जिथून उमटते त्याच्या ठिकाणी सद्गुरू प्रतिष्ठित झालेले असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. गांग म्हणजे गंगा आणि महोदधी म्हणजे महासागर. महासागराला जेव्हा गंगा जाऊन मिळते त्यावेळेला जो एक उत्कटता असते आणि प्रतिक्षणी उत्कटता असते, गंगेचा समुद्राशी जो संगम होतो, गंगासागर म्हणून जे तीर्थक्षेत्र आहे, तर ते तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी लोक वेडी होऊन जातात. जे कारण असं की तो प्रतिक्षणी होणारा अत्यंत उत्कट असा उत्सव आहे. प्रतिक्षणी ती गंगा त्या समुद्राला ज्या आवेगाने मिळते त्या आवेगाची तुलना कशाशी करता येते. आणि असा आवेग आपल्या सद्गुरूंविषयी वारंवार आपल्या हृदयात उचंबळून येणं हे खरं म्हणजे शरणागतीचं लक्षण आहे. आपल्या मनात जेव्हा जेव्हा एखादी वृत्ती उत्पन्न होते तेव्हा त्या वृत्तीवर आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीने आपण वृत्तीवर जेव्हा लक्ष ठेवायला लागतो, सद्गुरूंच्या डोळ्यांनी आपण आपल्या वृत्तींवर लक्ष ठेवायला लागतो, तेव्हा ती शरणागती हळूहळू विकसित आपल्या अंतःकरणामध्ये व्हायला लागते. ती शारीरिक पातळीवर वेगळी, मानसिक पातळीवर वेगळी आणि बौद्धिक पातळीवर वेगळी अशी कशी बरं असू शकेल? हे शरणागती हे काय एक असं तीन भागात होणारं काय नाटक आहे का? पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, असं नाहीये. ती सर्वत्र व्यापायला सुरुवात होते. स्वामी माधवनाथांचं शरणागतीची परिसीमा मला अशी वाटते की त्यांच्या देहामध्ये सुद्धा कालांतराने बदल व्हायला लागते. स्वामीजींशी त्यांच्या सद्गुरूंशी त्यांचा सहवास तसा अगदी मर्यादित आहे. 1968 साली त्यांनी अनुग्रह घेतला आणि 1974 साली स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला. परंतु त्यानंतर म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षांनी स्वामीजींच्या प्रवचनांना माझे एक मामा आलेले होते. त्यांनी कधीही स्वामी माधवनाथांना बघितलं नव्हतं. स्वरूपानंदांचं दर्शन त्यांनी 3-4 वेळा घेतलेलं होतं कोकणात असल्यामुळे. आणि त्यांनी प्रवचन ऐकलं तर प्रवचन ऐकताना माझा मामा अगदी असा स्तब्ध होऊन ऐकत होता. तर मला असं वाटलं की स्वामी जे सगळं सांगतात ते त्याच्या हृदयाला जाऊन भिडतंय. त्याचा एवढा अध्यात्माचा अभ्यास वगैरे असेल असं मला कल्पना नव्हती. मी त्याला नंतर विचारलं की तू इतका एकटक स्वामीजींकडे पाहत होतास, तुला खूप आवडलं का त्यांचं? तो म्हणला त्यांचं प्रवचन खूपच उत्तम झालं, पण म्हणला मला सारखं असं वाटत होतं की समोर स्वरूपानंदच बसलेत. कितीतरी लोकांना स्वरूपानंदांचा भास स्वामी माधवनाथांमध्ये व्हायला लागतो. देहाच्या शरणागतीची ही अंतिम स्थिती झाली, देहाच्या अंगानी प्रकट होणारी. पण खरी शरणागती त्यांची सुरू झाली ती आंतरिक, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये. आणि ती एकत्रितपणे होते, ती समग्रतेने होते. तिचे असे तुकडे तुकडे होऊ शकत नाहीत. आणि ती सगळी आपल्या आत आपण त्यांचा किती स्वीकार करतो त्याच्यावर अवलंबून असते. आपण त्यांचा पूर्ण स्वीकार केलेला आहे का नाही याविषयी वान वा आहे असं मला स्वतःबद्दल वाटतं. जर का सद्गुरूंनी आपल्याला अजिबात पसंत न पडणारी एखादी गोष्ट जाहीरपणे सांगितली तर आपला त्यांच्यावर त्या क्षणी तेवढा विश्वास बसेल का? हा प्रश्न, याचं उत्तर मी अजूनही स्वतःला देऊ शकत नाहीये. जर का अंबुराव महाराजांचा जसा भाऊसाहेब महाराजांनी सरळ तोंडावर सांगितलं होतं की ह्याला काही कळत नाही, बस म्हटलं तर बसत नाही, उठ म्हटलं तर उठत नाही, असं जेव्हा केलं त्यानंतर सुद्धा अंबुराव महाराज जी म्हणून तिथे ते म्हणतील तसं वागले, असं आपल्याला जमेल का नाही मला याबद्दल मी साशंक आहे. भाऊसाहेब महाराज केतकरांनी जेव्हा रामाचं मंदिर बांधत असताना काही सूचना केल्या, एक खांब विशिष्ट पद्धतीने बांधायला सांगितला. दामले नावाचे का बोडस नावाचे कुणीतरी एक कंत्राटदार होते आणि तो खांब बघितला महाराजांनी नंतर. आणि त्यांनी विचारलं की हे कोणी सांगितलं तुम्हाला? तर ते म्हणले की भाऊसाहेब महाराज केतकरांनी. ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्या काळातले, ब्रिटिशांच्या जमान्यातले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. म्हणजे तो मनुष्य खराच ज्ञानी असला पाहिजे. म्हणजे आत्ताचे सुद्धा इंजिनियर्स ज्ञानी असतात, पण त्यावेळेचे ते होते हे मला अधोरेखित करायचं होतं. तर महाराज म्हणले भाऊसाहेबांना कोणी सांगितलं नसता उद्योग हा खांब आत्ता पाडा. त्यांनी तो खांब छेदायला लावला महाराजांनी. आणि हे नंतर भाऊसाहेबांना कळलं तर भाऊसाहेबांनी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. भाऊसाहेब असं म्हणले की बरोबर आहे तुम्ही, कशासाठी हा आगाऊपणा केला? महाराजांनी मला सांगितलं होतं का? आणि न सांगून सुद्धा मी माझी स्वतःचं इंजिनिअरिंग ज्ञान तिथे पाजळायला गेलो, काही गरज नव्हती, बरोबरच झालं हे. असं जेव्हा आपल्या बाबतीत सद्गुरू वर्तन करतात तेव्हा आपण भाऊसाहेब महाराजांसारखे किंवा अंबुराव महाराजांसारखे वागू शकू का नाही असा प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा. मी स्वतःला विचारतो आणि मला त्याचं उत्तर प्रामाणिकपणे सांगतो नीट देता येत नाही, मी घाबरतो याच्या उत्तराला. ही जळजळीत हे वास्तव आहे, त्या वास्तवाच्या सामोरं जाणं हा आपल्या शरणागतीचा भाग आहे. आपली शरणागती अशा रीतीने आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर हळूहळू पसरत जाते. शरणागती ही सुद्धा निश्चयात्मक असते. जसं आत्मदर्शन निश्चयात्मक असतं तशी शरणागती सुद्धा निश्चयात्मक असते. आणि ती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर सर्वत्र नांदायला सुरुवात होते. तिथे असे तुकडे नाही करतायत. शारीरिक शरणागती म्हणजे त्यांच्या पायावर डोकं ठेवणं. पण त्यांच्या पायावर डोकं ठेवताना तुझं मागे मन असतं, त्याच्यामागे तुझी बुद्धी असते, त्याच्यामागे तुझं चित्त असतं, तुझी सगळी व्यक्ती असते. ती व्यक्ती पायावर डोकं ठेवते का नुसतं देहच पायावर डोकं ठेवतोय? हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारणं हा आपल्या शरणागतीचा अभ्यास आहे असं मी माझ्या स्वतःसाठी ठरवलं. आणि अशा रीतीने ती वेगळी वेगळी असू शकत नाही असं मला निश्चित व्यक्तिशः वाटतं. आणि संपूर्ण शरणागती कशानं साधू शकेल? संपूर्ण शरणागती आपण सत्संगतीत राहिलो तरच आपल्याला साधू शकेल. आपण संतांच्या संगतीत राहायला लागेल. संतांच्या संगतीत रोज धक्का खायला लागेल. संतांच्या संगतीत स्वतःवर एक मोठी झूल चढवून येऊन चालणार नाही. संत सांगतात ते आपल्यासाठी नाहीये बाकीच्यांसाठी असं म्हणून घरी येऊन चालणार नाही. संतांच्या संगतीत आपण जेव्हा जेव्हा जाऊ तेव्हा संतांनी आपल्यावर उपसलेलं जे बोधाचं शस्त्र असतं त्या शस्त्राचा आपल्याला कुठेतरी एक इजा झाली पाहिजे. आपल्याला ते शस्त्र कुठेतरी जाऊन भिडलं पाहिजे, कुठेतरी ते बोचलं पाहिजे हृदयाला. असं जेव्हा होईल, व्हायला सुरुवात होईल, तेव्हा संपूर्ण शरणागतीकडे आपला प्रवास होईल. संपूर्ण शरणागती ही मला खूप कबीरांच्या भाषेतली लंबी खजूर वाटते. खूप उंच आहे, खूप दूर आहे, कदाचित आपल्याला नाही पोचता येणार तिथे, पण त्याची चिंता करायलाच नको. आपण त्या रस्त्याने चाललो तरी पुष्कळ आहे. तो रस्ताच खूप समाधान देणार आहे, तो रस्ताच खूप आंतरिक शांती देणार आहे. तो आपल्या हातून घडावा असं मला वाटतं आणि तशी स्वामीजींच्या चरणांची मी प्रार्थना करतो. पारमार्थिक अनुभवाच्या मागे साधकाने लागू नये, त्याने प्रगती खुंटते असे म्हटले जाते. परंतु साधक पुढे आला आहे का नाही हे कळणार कसे? पुढे म्हणजे त्याची प्रगती झाली आहे की नाही हे कळणार कसे? एक मात्र असे जाणवते की विवेक, भाव, निष्ठा या बाबतीत मी कमी पडतो आहे. ही कमतरता भरून निघावी म्हणून प्रश्न विचारला आहे. पारमार्थिक अनुभवांच्या मागे साधकानं लागू नये हे अगदी योग्यच आहे. कारण पारमार्थिक अनुभव म्हणजे काय? समर्थ म्हणतात की अंतिम अनुभव असा की चंचलाचा वळसा नाहीसा होतो, चंचलत्व पूर्ण नाहीसा होतं आणि आपण आत निश्चल होतो. हा पारमार्थिक अनुभव. आणि जेव्हा निश्चलतेची अंतिम अनुभूती येते त्यावेळेला तो अनुभव घेणारा सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. त्या अलीकडचे काही पारमार्थिक अनुभव असतात, नादश्रवण, प्रकाशदर्शन इत्यादी, तर त्या अनुभवांची आपण अवाजवी हट्ट आपल्या मनातल्या मनात अजिबात धरू नये. बरेचदा असे काही आपण प्रसंग वाचतो किंवा काही चरित्र वाचतो किंवा काही अशा कथा वाचतो आध्यात्मिक आणि त्याच्यामध्ये अमुक अमुक एक अनुभव आला असं आपल्याला कानावर येतं किंवा आपण वाचतो आणि तसाच अनुभव आपल्याला काय येऊ नये असं देखील आपल्याला वाटायला लागतं. हा अनुभव कशासाठी आपल्याला हवा आहे? कारण असे जे सगळे अनुभव असतात पारमार्थिक अनुभव, ते सगळे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आपलं मन अस्तित्वात असतं. आपल्या मनाच्या पातळीवर येणारे ते अनुभव आहेत. मी एकदा स्वामीजींना प्रश्न विचारला होता, स्वामी माधवनाथांना. त्यावेळेला केंद्रात एक साधिका आल्या होत्या वरगावच्या आणि त्यांनी त्यांचे ध्यानात आलेले अनुभव सांगितले आणि ते अनुभव इतके अद्भुत होते, फॅन्टॅस्टिक म्हणतो तसे अनुभव होते की ते ऐकून मी तर सर्द झालो. त्यांना असे अनेक प्रकाशाचे गोलक असे आपल्या हातून बाहेर पडतायत किंवा बाहेरून आत येत आहेत वगैरे, असं असे नाना प्रकारचे ते अनुभव होते आणि ते अनुभव त्यांनी वाचून दाखवले केंद्रामध्ये. मग ते झाल्यानंतर मी स्वामीजींना दुसऱ्या दिवशी म्हटलं की स्वामीजी, हे असे अनुभव जर का येणार असतील तर माझ्यासारख्यांचं कसं होणार, मला तर काहीच नाही यातलं कळत. ते म्हणले ते तुझ्यासाठी नव्हतंच, तू सोडून देते म्हणले. असे अनुभव जे असतात ते तुझ्यासाठी नव्हते, तुला काय त्रास आहे? तुला काय सांगितलं? तुला मी सांगितलं का असा अनुभव आला पाहिजे? नाही. तुला काय सांगितलं की साक्षीभूत होऊन आपल्या विचारांकडे पाहत राहायचं, बरोबर आहे? आता हा अनुभव यायला पाहिजे का नको? मी काही सांगितलं होतं अनुग्रहाच्या वेळेला? नाही, सोडून दे, तुझ्यासाठी नव्हतंच ते म्हणले. अशा प्रकारच्या अनुभवांना नंतर त्यांनी कधीही पाठिंबा दिला नाहीच आणि त्यांनाही अशी गोष्ट पसंतच नव्हती. स्वरूपानंदांची एक ओवी आहे की नादश्रवण प्रकाशदर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण. कोणीतरी पाहिलं ना ते, काही दिसलं असेल तर, किंवा काही ऐकू आलं असेल तर कोणीतरी ऐकलं ना ते, काहीतरी झालं, कोणाला तरी अचानक एखादा अद्भुत सुगंध येतो नाकामध्ये, कोणीतरी घेतला ना तो सुगंध. ते विचारतात तिथे श्रोता द्रष्टा अनुभवता कोण? तो आत्माची मी हे ओळखून तद अनुसंधान राखावे. कारण ते अनुभव सगळे क्षणिक असतात, आणि ते क्षणिक अनुभव हे कदाचित आपल्या मनाचे भास सुद्धा असू शकतात. आणि या भासांच्या मागे कशाला लागायचं, बाहेर इतके भास पडलेत त्यांच्या मागे लागायला लागू नये म्हणून आपण इथे आलो, आणि इथे येऊन परत नवीन भास कशाला, भ्रम कशाला निर्माण करायचे आपल्यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारचे पारमार्थिक अनुभव स्वाभाविकतेने आले असतील तर ते आपल्या पाशीच ठेवावेत, फार तर आपल्या सद्गुरूंशी बोलावेत, पण बाकी त्याचा जाहीर सगळीकडे अजिबात मोठा डंका पिटू नये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्या अनुभवांच्या मागेही लागू नये, नाहीतर मग काय होतं की असं एकदा झालं की सारखं मला तसंच व्हावं असं वाटायला लागतं, आणि मग रोज ध्यानाला बसताना ह्याच अपेक्षेने आपण ध्यानाला बसणार की मला काहीतरी प्रकाश दिसला पाहिजे, मला काहीतरी आवाज ऐकू आला पाहिजे. हे साधनेपासून दूर जाणं आहे, हे आपल्या मुख्य देहापासून दूर जाणं आहे. स्वामीजींना हे मुळीच मान्य नाही, ह्या म्हणजे स्वामी माधवनाथांना पण नाही, मकरंदनाथांना सुद्धा. त्यामुळे त्याच्यात त्यांनी साधकाने त्याच्यामागे लागू नये, त्यांनी प्रगती खुंटते म्हणण्यापेक्षा आपण दुसऱ्याच मार्गाला निघून जातो. त्याचा परमार्थाशी आत्मदर्शनाशी काही संबंध नाही. याचा आत्मदर्शनाशी संबंध आहे का? पण साधक प्रगती झाली की नाही हे कसं कळणार? प्रगती झाली का नाही हे कळण्याचा रस्ता वेगळाच आहे, आणि ती प्रगती झाली का नाही हे सुद्धा सारखं सारखं बघू नये की मागच्या आठवड्यापेक्षा ह्या आठवड्यात मी कसा आहे बाबा, असं नाही होत. आत जेव्हा प्रकाश पडत असतो तेव्हा तो प्रकाश खूप सूक्ष्म असतो. प्रकाश म्हणजे ध्यानातला प्रकाश वगैरे नाही म्हणत आहे, आत प्रकाशाचा अर्थ आतलं अवेकनिंग, आतलं रिअलायझेशन, आत निर्माण होणारी जागृती, आत निर्माण होणारी एकरूपता, ती खूप सूक्ष्मतेने आपल्या आत हळूहळू हळूहळू प्रगल्भ होत असते. त्याला सूक्ष्मता असते आणि ती सूक्ष्मता सारखी सारखी बघायची नाही. जसं बी पेरल्यानंतर त्याचा अंकुर येईस्तोवर आपल्याला शांत राहायला लागतं. दर दोन दोन तासाला ते बी काढून बघितलं, आता आला का बाहेर, आता आला का बाहेर, तसं चालत नाही. आपल्याला ते थांबायलाच लागतं. आपण असं थांबू शकतो का, हा पहिला प्रश्न आहे. आत निर्माण होणाऱ्या ज्या कल्पना आहेत, आत निर्माण होणाऱ्या ज्या जल्पना आहेत, आत निर्माण होणाऱ्या ज्या वासना आहेत, त्या आपण शांतपणे पाहू शकतो का? आपण त्या सोसू शकतो का? आपल्याला त्या झेपतात का? हा आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. हे आपणच आपला तपास घ्यायचा असतो. तो पुढे आला की नाही हे असं त्याला दिसणाऱ्या होणाऱ्या अनुभवांवरनं अजिबात कळत नाही. पूर्वी ट्रान्समध्ये जी साधक जायचे तर ते ट्रान्समध्ये गेलेले साधक कसे ट्रान्समध्ये जातात ह्याचंच एक छोटंसं ग्लॅमर निर्माण झालं होतं तेव्हा. आणि मग ते तसं बघायचं आणि तसंच आपण पण ध्यानाला बसायचा प्रयत्न करायचा, पण हे नक्कल झाली, हे मंकिंग अराउंड झालंय, असं नाहीच करून चालत. हे आत घडणारी स्थिती आहे. आपण ध्यानाला जसे बसतो ना तसे निसर्गतःच आपण बसलेलं चांगलं. त्यामुळे तो पुढे आला का मागे गेला वगैरे हे आपण नाहीच ठरवायचं आणि त्याची सारखी चिंता पण करायची नाही. कारण आपण स्वतः पुढे आलो का मागे गेलो म्हणायला लागलो की आपण बाकीच्यांचाही विचार करायला लागतो की हा फार छान ध्यानाला बसतो, हा खूप पुढे गेलाय, हा एक सारखा डोळे फडफड फडफड करतो, हा मागे राहिलाय, काय करायचं आपल्याला, काही उपयोग नाही त्याची. एकमात्र असे जाणवते की विवेक भावनिष्ठा याबाबतीत मी कमी पडतोय, हे खूप चांगलं आहे. आपल्यामध्ये विवेक कमी आहे, आपल्यामध्ये भाव कमी आहे, आपल्यामध्ये निष्ठा कमी आहे, याची सल आपल्या हृदयाला जर का लागून राहिली असेल तर तीच आपल्या विकासाला कारणीभूत ठरते. आपल्याला कुठेतरी वाईट वाटायला पाहिजे, आपल्याला कुठेतरी थोडंसं दुःख व्हायला पाहिजे की माझा निष्ठा जेवढी पाहिजे तेवढी नाहीये, मी एवढा उत्तम भाव जसा स्वामीजींना अभिप्रेत आहे तसा नाही ठेवू शकत, ह्याबद्दल आपल्या मनात जर का थोडीशी खंत असेल तर ती खंत ही आपला भाव जागृतीसाठी उपयुक्त ठरते, आपली निष्ठा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरते, आपला विवेक जागृत करण्यासाठी सुद्धा ती उपयुक्त ठरते. विवेक भाव निष्ठा या बाबतीत मी कमी पडतोय, ही कमतरता भरून निघावी म्हणून प्रश्न विचारला, म्हणून हा प्रश्न विचारला होता की पारमार्थिक अनुभवांच्या मागे. पण पारमार्थिक अनुभव म्हणजे या प्रश्नकर्त्यांना जे अभिप्रेत आहेत मगाशी म्हणले तसं नादश्रवण प्रकाश दर्शन तसे जर का असतील तर त्याचा विवेक निष्ठेशी काही संबंध नाही. ते अनुभव आपल्या जागी आहेत आणि त्याच्या मागे आपण लागायचं नाहीच. ते आले तर आले, नाही आले तर नाही आले. आयुष्यात नाही आले तरी चालतं, मला आयुष्यात अजून अनुभव नाही आला. मला याचं कधी कधी वाईट वाटतं की आपल्याला काहीच अनुभव नाही आला, पण आता नाही आला तर नाही आला, काय करणार. परंतु त्याच्याशी संबंध नाही आहे, आपली अंतरस्थिती काय आहे त्याच्याशी खूप महत्वाचं आहे. विवेक निष्ठा भाव हे काही बाही प्रमाणात आपल्यात आलेले आहेत. कमी पडतोय म्हणजे काहीतरी आहे पण कमी पडतोय. मग आहे ही केवढी महत्वाची घटना आहे. आणि आता इथूनच आपल्याला अजून पुढे जाता येईल. इथूनच अजून हे अधिक जागृत करता येईल. अजून हे याला अधिक जिवंत करता येईल. तसं आपण करत राहावं हाच प्रयत्न साधकांनी करावा. हरी सद्भक्त सौभाग्यवती प्रज्ञाते इनामदार आता अभंग म्हणतील.
घे मना आची छंद रे, घे मना आची छंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, घेई घेई मना आची छंद रे, घेई घेई मना आची छंद, सुखे करी तू आपुले काम, सुखे करी तू आपुले काम, सुखे करी तू आपुले काम, वाणी वदो सदा राम नाम, वाणी वदो सदा राम नाम, घेई घेई मना आची छंद रे, घेई घेई मना आची छंद, कलियुगी हे जी असे बा साधन, कलियुगी हे जी असे बा साधन, नामस्मरणी रंगोतव मन, नामस्मरणी रंगोतव मन, घेई घेई मना आजी छंद रे, घेई घेई मना आजी छंद, माधव म्हणे सदा आत्मराम, माधव म्हणे सदा आत्मराम, हृदय वसो मम विश्राम, हृदय वसो मम विश्राम, घेई घेई मना आची छंद रे, घेई घेई मना आची छंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, वाचे वदे गोविंद गोविंद, घेई घेई मना आची छंद रे, घेई घेई मना आची छंद, मना आची छंद, मना आची छंद.
मनोगत कामना निशेष गेल्याशिवाय भगवंताविषयी प्रेम निर्माण होऊ शकणार नाही किंवा परमार्थात प्रगती संभवत नाही. असे असेल तर साधकाच्या दृष्टीने ह्या मनोगत कामना जाऊ शकतात का? त्या जाण्यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. मनोगत कामना निशेष गेल्याशिवाय भगवंताविषयी प्रेम निर्माण होऊ शकणार नाही किंवा परमार्थात प्रगती संभवत नाही असं एक विधान केलेलं आहे. मनोगत कामना म्हणजे मनापर्यंत जाऊन पोचल्या आणि आता मनात घर करून राहिल्यात अशा कामना, त्याला मनोगत कामना असं म्हणतात. आणि सर्वसाधारणपणाने आपल्या कामना या मनापर्यंत किंवा चित्तापर्यंत जाऊन पोचलेल्या असतात आणि तिथं घर करून राहिलेले असतात. कामनांचं किंवा विषय उपभोगाचं तंत्र असं आहे की विषय उपभोग घेण्यासाठी म्हणून इंद्रिय विषय आणि त्या विषय सेवनाची इंद्रियांच्या ठिकाणी मनाच्या द्वारा उर्मी निर्माण होणं याची आवश्यकता असते. जर विषयाच्या ठिकाणी इंद्रियांनी तो विषय सेवावा अशी उर्मीच निर्माण झाली नाही, मनात उर्मी निर्माण झाली नाही, तर त्या विषयापासून कोणताच धोका नाही. मनामध्ये जी उर्मी निर्माण होते ती तात्पुरती उर्मी निर्माण होते, व्हायला पाहिजे विषय सेवनाबाबत. पण तसं होताना दिसत नाही, याचं कारण आपल्याला अजून एक शक्ती दिलेली आहे ती म्हणजे स्मृती. आपण विषयाचं सेवन केलं तेव्हा अर्थातच मनाचं सहकार्य आवश्यकच आहे. भूक लागली, कडकडून भूक लागली आणि मन ही अनुकूल आहे. जर वेडीवाकडी बातमी कानावर आली आणि मन प्रतिकूल झालं तर कडकडून भूक लागलेली देखील आपण विसरून जातो, जेवावसं वाटत नाही असं होतं. त्यामुळे विषय समोर आहे, विषय सेवनाची इंद्रियांची प्रबळ इच्छा आहे आणि मन देखील अनुकूल आहे, अशी परिस्थिती निर्माण होते आणि आपण विषयाचं सेवन करतो. विषयाचं सेवन केल्यानंतर चित्तवृत्ती विषयाचा आणि इंद्रियांचा संपर्क आला की त्यामुळं किंचित अंतर्मुख होते किंवा आत वळते आणि चित्तवृत्तीचा लोप होतो, मनाचं किंचित काळ अमन होतं, समाधान प्राप्त होतं. विषय सेवनापासून जे समाधान मिळतं ते समाधान या तऱ्हेने मिळतं की अंतःकरण वृत्ती विषय सेवन ज्या क्षणी होतं त्या क्षणी अतिशय थोडा काळ आत जाते आणि नाहीशी होते. आणि आपल्याला जे समाधान मिळालेलं असतं ते वृत्तीरहिततेचं समाधान मिळालेलं असतं. ते इंद्रियांच्या द्वारा विषय सेवनाने किंचित काळ वृत्ती आत जाऊन नाहीशी होते आणि मिळतं. जर एखाद्याची वृत्ती विषय सेवन करत असताना अशा रीतीने आत वळून वृत्तीरहित झालीच नाही तर विषय सेवन करून देखील व्यक्ती वैतागते, समाधान झालं नाही असं म्हणते. समाधान होण्यासाठी म्हणून विषय सेवनातून विषय सेवनाच्या उत्कट क्षणी वृत्ती आत वळून तिचा लोप होणं गरजेचं असतं. विषय सेवनापासून सुख या तऱ्हेने मिळतं, कोणत्याही विषय सेवनापासून, मग तो खाण्याचा विषय असो, पाहण्याचा विषय असो, ऐकण्याचा विषय असो, कोणत्याही इंद्रियाचा विषय. यावेळेला अजून एक गोष्ट घडते, ते म्हणजे जे समाधान झालेलं असतं ते समाधान त्याची स्मृती आपल्यापाशी टिकून राहते आणि ही स्मृती आपल्याला परत विषय सेवनाकरता म्हणून भाग पाडते. ती कशा रीतीने भाग पाडते तर आपण विषयाचं ध्यान जणू करतो. भगवद्गीतेचे शब्द असे आहेत की ध्यायत तो विषयान पुसहा संगाहतेषु उपजायते. विषयाचं ध्यान केलं जातं, खाण्याचं ध्यान केलं जातं. मी असं पाहिलेलं आहे की उद्या अमुक अमुक कार्यालयामध्ये जेवायला जायचं आहे. ऑफिसमध्ये शेजारी बसलेली व्यक्ती मला सांगते की अमुक अमुक कार्यालयात उद्या जायचंय, आहा तिथं जेवण छान असतं, त्या कार्यालयात फार छान जेवण असतं. कारण त्या कार्यालयात पूर्वी जेवलेला असतो आणि त्याची स्मृती असते, त्या स्मृतीमुळं उद्याच्या दिवसाची आज देखील तो प्रतीक्षा करत असतो, वाट पाहत असतो. आणि जी ही स्मृती आहे ती स्मृती ध्यान करायला भाग पाडते. ध्यायत तो विषयान पुसहा संगाहतेषु उपजायते. मग विषयाचा संघ जडतो, जे त्याच्याशिवाय तो विषयच गोड असं वाटायला लागतं, तो कमनीय वाटायला लागतो, हवा हवा असा वाटायला लागतो. आणि मग खऱ्या अर्थाने काम किंवा कामना निर्माण होते, त्या विषय सेवनाची प्रबळ इच्छा त्यातून निर्माण होते. ध्यानातून हे होतं, म्हणजे चिंतनातून हे घडतं. आता विषयाचा त्याग ही गोष्ट सांगितलेली आहे, पण इंद्रिय विषयांचा त्याग करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. भगवंतांनी इंद्रियाणी मनोबुद्धी तस्य अधिष्ठान मुच्यते असं म्हटलेलं आहे. काम आणि क्रोधाचं अधिष्ठान इंद्रियाच्या ठिकाणी आहे. इंद्रिय विषयांना टाकू शकत नाहीत. तुमची भोजनाची इच्छा नाहीशी होत नाही, भोजनावर तुमची शरीर यात्रा अवलंबून आहे. पण भोजनाला वेगवेगळ्या चवी आहेत, भोजन एकसारखं नाहीये. आणि त्यात मला एक जण वैतागून असं सांगत होता की आपल्या भारतात तर फार वाईट आहे भोजनाची स्थिती, कारण इतके पदार्थ आणि इतक्या चवी आहेत, युरोपमध्ये त्या मनाने बरं आहे असं तो म्हणाला. एक प्रकारे बेचव अन्न ते खातात असं तो म्हणत होता, मी गेलेलो नाहीये. जास्त मसाले घातलेलं, जास्त चविष्ट असं अन्न आपल्या इथं खाल्लं जातं असं त्याचं म्हणणं आहे. पण तिथं कमी मसाले घातलेलं अन्न ते खात असले तरी देखील त्यांनाही त्याची स्मृती राहत असणार असं माझा नक्की कयास आहे. ही जी स्मृती आहे, ही स्मृती ही जशी घातक आहे, तशी दुसरी समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की इंद्रियांची विषयाच्या ठिकाणी असणारी रुची कमी होणं असंभव आहे. हे सर्वांनी मान्य करणं गरजेचं आहे. परमार्थी व्यक्तींनी देखील हे मान्य करणं गरजेचं आहे की इंद्रिय विषय सेवन करणार नाहीत हे असंभव आहे. आणि मग विवेक आणि वैराग्य तर फार सांगितलेलं आहे परमार्थात. पण वेळ आली की इंद्रिय बाधित होणार ही वस्तुस्थिती आहे. कारण इंद्रियांच्या म्हणजे आपल्या जिजीविषय करता जी इंद्रिय दिलेली आहेत ती अजून पुढे जाऊन विषय निर्माण करतात, मनोगत कामना निर्माण होतात त्याच्यातून, अशी गोष्ट घडते. खाणं ही आवश्यकता आहे, पण खाण्याची प्रमाणाबाहेर स्मृती जागवणं हे मनोगततेमध्ये गेल्याचं लक्षण आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगताना तो बालकवत असतो असं सांगितलेलं आहे, किंवा पिशाच्यवत असतो असं सांगितलेलं आहे. जे पिशाच्य नाही आणि बालकही नाही, बालकवत. मी आता पाहतो आमच्या घरी बाळ आहेतच, तर भूक लागायच्या दरम्यान एक अर्धा मिनिट आधी सगळं ठीक चाललेलं असतं आणि एकदम रडायला सुरुवात करतं. त्याला भुकेची तीव्र जाणीव होते आणि मग तुम्ही काही दूध गरम करेपर्यंत जी 2 मिनिटं जातात तेवढी उसंत त्याला नसते. पण ती जी एक मिनिट आधी भूक लागते आणि रडायला सुरुवात होते त्याच्यानंतरची दोन मिनिटं ही तीन मिनिटं जर सोडली तर त्याच्या आधीचा वेळ ते खुशाल खेळत असतं. त्याला खाण्याच्या विषयाची स्मृती नसते. एवढंच नव्हे तर त्याचं खाणं म्हणजे काय, त्याचा आहार दूध हे झाल्यानंतर त्याला परत खाण्याची आठवण नसते. समजतंय तुम्हाला? मनोगत त्याच्या ठिकाणी कामना, खाण्याची कामना गेलेली नसते. त्याच्याऐवजी तुमची जेवण झाली आहेत किंवा दुपारचं खाणं झालंय आणि कोणीतरी तुमच्याकडे येणार व्यक्ती पाहुणी मंडळी भेळ घेऊन आली तर आपल्या ठिकाणी एक प्रकारची भूक निर्माण होते. आपण म्हणतो की चला खाऊ. मुलाचं पोट भरल्यानंतर त्याला तुम्ही दूध देऊन दाखवा, ते तोंड देखील उघडत नाही. पुढची गोष्टच सोडा, जर तोंडात तुम्ही बळेच दिलं तर ते तोंडात ठेवतं आणि बाहेर काढून टाकतं. पण आपण भेळ खातो, याचं कारण असं असतं की आपल्या या खाण्याचा आणि मनोगत कामनेचा संबंध आहे. म्हणून वेळ आली, भूक लागली, तुम्ही भेळ खाल्ली आणि भेळ खाल्ली हे विसरलात आणि नंतर विसरूनच गेलात. परत भूक लागली, अजून एखादा पदार्थाची आठवण येईल किंवा जो पदार्थ समोर येईल तो खाल्ला आणि गोष्ट संपली असं जर झालं, पण तसं होत नाही, ही अडचण आहे. आणि या मनोगत कामना खूप छळतात. मी फक्त खाण्याच्या कामनेबद्दल सांगतोय, पण प्रत्येक इंद्रियाची कामना आहे आणि ती अपरंपार छळते. एवढं की त्याचं जीवन बेचैन होऊन जातं त्या व्यक्तीचं. त्याचं भगवंताविषयी प्रेम कसं वाटणार त्याला? म्हणून जहा काम है वहा राम नाही असं म्हटलेलं आहे. प्रेम गली अति साकुरी, फार निरुंद रस्ता आहे. कामे दोन समा आहे, त्या ठिकाणी दोन राहत नाही. जेव्हा हरी होता तेव्हा मी नव्हतो, जेव्हा मी असतो तेव्हा हरी नसतो, आणि मी असतो तेव्हा मी कामने सकटच असतो. ही आपली अडचण होऊन गेलेली आहे. स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना देखील याच शब्दांवर भर भगवंतांनी दिलेला आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञा तदोच्यते. दोन गोष्टी. म्हणून ही कामना मनोगत होऊ न देण्याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्याकरता विषयाचं ध्यान किंवा विचार देखील नको, तिथून अनिष्ट परंपरा सुरू होते. आता मनोगत देखील कामना नाही. एक क्षणभर स्वतःबद्दल विचार करा की तुमच्या ठिकाणी एकही मनोगत कामना या क्षणाला नाहीये. एक ही नाहीये आता या क्षणाला. तुम्ही कामनेशिवाय आहात म्हणजे तुमचं मन कामनेशिवाय आहे. इंद्रियांच्या ठिकाणी असतातच कामना, त्या वेळेवरही जाग्या होतात. पण मनात तुमच्या आता एकही कामना नाही. पाहण्याविषयी नाही, ऐकण्याविषयी नाही, खाण्याविषयी नाही, स्पर्शाविषयी नाही, कपडे लत्ते, श्रीमंती, पैसे. आता तुम्ही करणार काय? आता तुम्ही कामनांखेरीज रिक्त होऊन जाता तेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये रमायला सुरुवात होते. आत्मनी एव आत्मना हा तुष्टः, तरच आत्म्यामध्ये रमता. म्हणून आपला जो परमार्थ आहे तो परमार्थ हा कामना त्याग, मनोगत कामनांचा त्याग आणि आत्म्यात रमण या दोन्ही गोष्टींचा जो तोल असतो, बॅलन्स असतो, त्याच्यावरच अवलंबून आहे. आपण पुष्कळ ध्यान केलं पण विषयाचं चिंतन तितकंच प्रबळ आहे तर त्या ध्यानाचा तितका उपयोग होत नाही, परमार्थात प्रगती संभवत नाही. असं जे त्यांनी म्हटलंय ते त्याकरता संभवत नाही. साधकाच्या दृष्टीने या मनोगत कामना जाऊ शकतात का, याबाबत सावध राहिलं तर त्या टिकून राहू शकत नाहीत. तुम्ही कुठली गोष्ट टिकून न देणं हे तुम्हाला करायचंय. इंद्रियांच्या ठिकाणच्या कामना जात नाहीत हे तुम्हाला मी नक्की सांगतो, पण इंद्रियांच्या कामनांचं कसं असतं, कामना निर्माण झाली, उपभोग घेतला, ती मनोगत होऊ नाही दिली की गोष्ट संपली, मग त्यालाच बालकवत किंवा पिशाच्यवत म्हटलं जातं. ती निर्माण होते वेळच्या वेळेला आणि एक प्रकारे कामना जी आहे ती काय म्हणतात त्याला, नैसर्गिकता आहे, ती तुमची सहज भूक आहे. जशी भूक लागली तुम्ही जेवलात गोष्ट संपली असं झालं पाहिजे, तसं सर्व इंद्रियांचं त्या त्या वेळेला भोग घेण्याची इच्छा निर्माण होणं, भोगणं आणि गोष्ट संपली पाहिजे. ती मनात जाऊ न देणं इथं क्रिटिकल बॅलन्स आहे. तर हे संभवनीय आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक व्यवहारामध्ये किंवा भोगामध्ये याचा अनुभव घेता येणं शक्य आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, बटाटे वडा खाल्लात, काही बिघडणार नाही असं मी म्हणेन, प्रोव्हाइडेड तुम्ही घरी गेल्यावर त्याचं चिंतन करणं होता कामा नये. तो खाल्ला आणि गोष्ट संपली, ती गोष्ट स्मृतीत जाते ही अडचण लक्षात घ्या आणि स्मृतीत जाऊ न देता स्मृतीत गेली की ध्यान सुरू झालं. आणि ध्यान कधी तेव्हा तेव्हा नेमक्या वेळेला होतं. उदाहरणार्थ तुम्ही मुंबईला प्रवास करणार आहात आणि एक्सप्रेस वे वरून जाताना अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक गोष्ट खूप चांगली मिळते खायला, तर हे तुम्ही रोज आठवत नाही, काही जरूर नाही तुम्हाला, पण मुंबईच्या प्रवासाला निघालात की बरोबर त्याची स्मृती येते. तुम्ही आधीच ठरवून ठेवता की इथं थांबायचं आणि हे खायचं, तेव्हा तुम्ही विचार करायला पाहिजे की भूक असेल तर भूक लागली तरच खायचं अशी गोष्ट आहे ना. तर हे माणसाला म्हणजे मोठ्या माणसांना अवघड जातं आणि परमार्थ इथं अवघड होतो, बाकी काही नाहीये. म्हणून कामना जेव्हा अशी आठवण येते तेव्हा असं समजावं की ही कामना म्हणजे मागच्या वेळेला जो भोग घेतला, जो पदार्थ खाल्ला, तो मनोगत गेला, ती गोष्ट मनापर्यंत जाऊन रुतली, राहिली तिथं आणि म्हणून ती बरोबर अचूक वेळेला निर्माण झाली. मग आता काय करायला पाहिजे? आता तुम्ही त्या स्टॉलवरून निघून जायचं आणि तो पदार्थ खायचा नाही. याचं कारण ती मनोगत गेलेली आहे. हे सांगताना स्वामीजी असं म्हणायचे की तुमच्या मनामध्ये आलं की सिनेमा पाहायचा, तर मनाला सांगायचं की दाखवणार आहे, अजून 2 महिन्यांनी दाखवेन असं मनाला सांगा. मनोगत जाऊ न देण्याचा प्रयत्न करा असं स्वामीजी सांगायचे. स्वामीजींच्या वेळेला जे इथं होते श्रोते आणि आताही आहेत त्यांना आठवत असेल. तर मनोगत कामना जाणं किंवा मनात त्या ठसूच न देणं हे प्रत्येक वेळेला करण्याची गरज आहे. प्रत्येक खाण्यानंतर प्रत्येक उपभोगानंतर आपण हे मनोगत गेलेलं नाहीये हे खरंच पाहावं, हे पाहण्याचे उपाय काय किंवा हे मनोगत जाऊ न देण्याचे उपाय काय? एकतर आपण लक्षात घ्यावं की इंद्रिय इंद्रियांच्या भोगामध्ये असणार. सांगे अग्निस्तव धूम होये ती धूमी काय अग्नि आहे, तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला दिसे, त्या विकारापासून मी वेगळा आहे, हे विकार सेवनाच्या वेळेलाच लक्षात येणं, विकार सेवनाच्या वेळेलाच सावध राहणं, एकदा मनात आत जाऊन पोचल्यानंतर बाहेर काढता येणं कठीण असतं. असं असल्यामुळं आत न जाऊ देण्याचाच प्रयत्न करणं, पटतंय का तुम्हाला? आणि असा प्रयत्न शक्य आहे, त्याच्याकरता बेसावधता सोडण्याची गरज आहे. आपण सावध जर राहिलो तर सगळं शक्य आहे. एकदा असं झालं की काही भिक्षू बुद्धांना विचारायला आले की आम्ही अमुक अमुक दिशेला धर्माचा प्रचार करण्यासाठी जाणार आहोत, आमच्याकरता आपला काही संदेश आहे का? तर बुद्ध असं म्हणाले, सर्वसाधारण प्रवृत्ती कामना आणि काम याच्यामध्ये कामाबद्दल अति प्रवृत्ती असते, अति आचार असतो किंवा मनोगतता देखील जास्त असते. म्हणून बुद्ध त्यांना असं म्हणाले की स्त्रियांशी संबंध येऊन देऊ नका. काय त्या व्यक्तींना पाहिलं असेल म्हणून म्हणाले असतील की स्त्रियांशी संबंध येऊ देऊ नका. त्यांचं समाधान झालं आणि ते जायला निघाले तेव्हा शेजारी आनंद बसलेला होता, तो म्हणाला की यांना विचारायला सुचत नाहीये पण मी तुम्हाला यांच्या वतीने विचारतो की हे धर्मप्रचाराला जात असताना समाजाचा एक भाग म्हणून स्त्रिया असणारच कुठेही गेलात तरी, अशा वेळेला यांनी काय करायचं? तेव्हा बुद्ध म्हणाले की आतून सावध राहायचं, असं यावेळेला करायचं. स्त्रियांचा स्पर्श टाळायचा, ते समाधान होऊन जायला लागले तेव्हा आनंदनी थांबवलं. ते म्हणाले की मी अजून विचारतो की आजारपण आहे, इतर अनेक गोष्टी आहेत की अशा वेळेला स्त्रियांशी बोलणं चालणं होईल, स्पर्श होईल, अशा वेळेला काय करायचं? बुद्ध म्हणाले की आत सावध राहायचं. आणि सर्वात शेवटी हेच सांगतो की आत सावध राहायचं हेच नेहमी करायचं. जर आत सावध असेल तर तेव्हा प्रासंगिक बोलणं चालणं असेल, संगत असेल प्रासंगिक अथवा स्पर्श असेल तर तो मनोगत जाणार नाही. हेच त्याच्या मागे गणित होतं, तो मनोगत जाणार नाही आणि मनोगत गेला नाही की मग त्याचं ध्यान होणार नाही वगैरे वगैरे. स्थितप्रज्ञाचे जे वर्णन भगवंतांनी केलं त्याच्या शेवटी देखील भगवंतांनी विहाय कामान य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीमधिगच्छती असं म्हटलेलं आहे. कामना असतात तेव्हा शांती नसते, स्पृहा असते तेव्हा शांती नसते, ममत्व असतं तेव्हा शांती नसते. तेवढ्यापुरती नक्की गेलेली असते. आपला मुलगा परगावी शिकतो आहे आणि त्याची आठवण झाली तेवढ्यापुरती नक्की शांती तुमची नाहीशी होते. अहंकारानेही शांती नाहीशी होते. याचं मूळ कामना आणि अहंकार याच्यामध्ये आहे. अहंकाराच्या बाबतीत अहंकाराचं मूळ स्वरूप समजून घेणं, आपण तेच आहोत असं समजून घेणं, आणि कामना यांचा त्याग करणं म्हणजे मनातून त्याग करणं. इंद्रियांच्या ठिकाणी ते असणार, पण मनातून त्यांचा त्याग करणं आणि स्पृहेचाही त्याग करणं असं सांगितलेलं. हा दीपक, कसं होतं की स्टॉलवर थांबा किंवा न थांबा, पहिला विषय मनात गेला हीच मुख्य गोष्ट आहे. आणि जर तेव्हाच योग्य प्रयत्न केला असता तर ते झालंच नसतं. असं असल्यामुळं आत्ताच्या विषय सेवनाबाबत जागरूक असणं गरजेचं आहे. जे झालं ते झालं. खरं जर सांगायचं झालं तर परमार्थात ज्या लेव्हलच्या चर्चा केल्या जातात त्याच्याऐवजी म्हणजे आपण याच्यातलं काय करू शकतो आणि किती करू शकतो याचाच विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मग ठराविक लेव्हलला गेल्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही असं तत्वज्ञान निर्माण केलं. हो की नाही? त्यामुळे लेव्हल वगैरे काही नाही, प्रत्येकाने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे जमवणं गरजेचं आहे. नाहीतर मग सगळंच संपलं. ते विशिष्ट पातळीच्या साधकांकरताच आहे असं जर म्हटलं तर मग तिथं आर्ग्युमेंटच संपलं. मग प्रगती होणं अशक्य राहील. पटतंय तुला? त्यामुळे ते तसं काही नाहीये. हे कोणीही करू शकतो. जेव्हा नचिकेतासारखा मनुष्य करू शकतो, अगदी तरुण असताना देखील हे कोणीही करू शकतो. याला एक नक्की आहे की एका आंतरिक बळाची गरज आहे. त्या बळालाच कोणी सावधपणा म्हणतात, कोणी स्मृती ठेवणं, आत्मस्मृती ठेवणं असं म्हणतात. बेसावधपणाने काहीच होणार नाही हे अगदी तेवढंच खरं आहे. पण ज्याला आपल्याला कुठं जायचंय हेच माहीत नाही तो परमार्थही करू शकणार नाही. हो की नाही? त्यामुळे आपल्याला कुठं जायचंय हे जर नक्की माहीत असेल तर मग इतकं अवघड याच्यामध्ये काही नाही असं मी सांगेन. इतका अवघड याच्यात काही. बरेच दिवसांनी बोलत असताना कोणी मला प्रत्यक्षात आवडतं बरं का असं मध्येच एखादा कोणी प्रश्न, कारण माझ्याकडून देखील एखाद्या किंवा उत्तर देणाऱ्याकडून त्याच्या एखाद्या बाजूकडे दुर्लक्ष झालेलं असण्याची शक्यता असते किंवा त्याचं अधिक स्पष्टीकरण देखील होण्याची गरज असते. ते असं मध्येच कोणी विचारलं तर त्यांनी जास्त त्या उत्तराला पूर्णता येते असं मला वाटतं. पण हा फार चांगला प्रश्न होता. बोलायचं की काय? नाही, हात पुढं केल्यामुळे मला असं वाटलं. पाणी पितो. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.